या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू आयुर्वेद क्लिनिकतर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू म्हणजे वसंत व्याख्यानमाला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे 1875 सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत पुण्यात टिळक स्मारक मंदिर इथं वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. 145 अधिक वर्षांची परंपरा आणि प्रतिष्ठा लाभलेल्या या व्याख्यानमालेत साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, आरोग्य अशा अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानं होत असतात. कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाईन व्याख्यानांचं आयोजन करून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेच्या यंदाच्या ज्ञानसत्रात जागतिक कीर्तीचे संशोधक आणि वैद्य योगेश बेंडाळे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि केंद्र सरकारच्या DSIR संस्थेमार्फत मान्यताप्राप्त संशोधन संस्था रसायनी बायोलॉजिक्स आयुर्वेदाच्या तत्वानुसार निर्मिती केलेली आधुनिक आजारांचाही वेध घेण्याकरता आयुर्वेदोक्त औषधांची निर्मिती करणारी आयुर्वेद रसायनी आणि कॅन्सर तसंच इतर दुर्धर आजारांवर चिकित्सा करणारं रसायू कॅन्सर क्लिनिक आणि रसायू आयुर्वेद क्लिनिक या संस्थांच्या माध्यमातून जगभरातील लोकांना आयुर्वेदाचा फायदा करून देणारे प्रख्यात वैद्य अशी योगेश बेंडाळे यांची ओळख आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाली आहेत आणि जगभरातील कर्करोग आणि दुर्धर रोगांवर यशस्वी उपचार करणारे वैद्य अशी त्यांची ख्याती आहे. आयुर्वेदात काम करत असताना कर्करोगावरील जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि युरोपियन असोसिएशन ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट या आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत. MASCC गॅरियाटिक ऑन्कॉलॉजी या अभ्यासगटाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर नुकतंच CCRAS आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या स्टँडिंग फायनान्स कमिटीचे सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. वैद्य योगेश बेंडाळे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रात कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर व्याख्यान दिलं. आज आपण वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांनी दाद दिलेल्या या अभ्यासपूर्ण भाषणाचा 9 भाग ऐकणार आहोत. आतापर्यंत भारतातील सुमारे 2.25 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला, मात्र उर्वरित लोकांना तो झाला नाही. हाही एक संशोधनाचा विषय आहे. कोरोनाचे रुग्ण बरे कसे होतात किंवा रुग्णांचा मृत्यू कसा होतो हाही अभ्यास करायला हवा. देशभरातील वैद्यांकडे कोरोना रुग्णांचा डेटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्याचा या अभ्यासासाठी चांगला वापर होऊ शकेल. द लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाला 6 महिन्यानंतरही स्नायूंची दुर्बलता आणि नैराश्यासह अनेक गुंतागुंतीची लक्षणं दिसतात. त्यामुळं यानंतर येणाऱ्या कोरोनाच्या स्ट्रेनला हे रुग्ण कसे काय प्रतिकार करू शकतील ही मोठी आव्हानं समोर आहेत. याकरिता आयुर्वेदाचा खूप चांगला वापर होऊ शकतो, किंबहुना आयुर्वेदीय चिकित्सा घेणाऱ्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं फार कमी प्रमाणात दिसतात असं निरीक्षण आहे. म्युकर मायकोसिस सारख्या गंभीर आजाराला प्रतिबंध करण्याची गरज आहे आणि अशा अनेक गंभीर आजारांना प्रतिकार करण्याची ताकद ही आयुर्वेदामध्ये आहे. ही सर्व पार्श्वभूमी आपण गेल्या भागात पाहिली. ऐकूया वैद्य योगेश बेंडाळे यांच्या भाषणाचा हा 9 भाग.
एक आपल्या देशाकरता, आपल्या लोकांकरता, आपल्या देशामध्ये विकसित झालेली आपल्या लोकांची सिक्युअर्ड किंवा आपल्या लोकांची सिक्युरिटी जास्तीत जास्त काळजी घेणारी अशी एक वैद्यक व्यवस्था स्ट्रॉंग स्वरूपामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. त्याचा डेटा ठेवण्याची गरज आहे, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. विद्यमान व्यवस्थेमध्ये काय चाललेलं आहे त्याचा जसा अभ्यास करण्याची गरज आहे, तसाच आयुर्वेदीय चिकित्सेने काय होतं याचाही बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. आणि मला हे निश्चित खात्रीशीर सांगता येईल असे आमचे प्राथमिक निष्कर्ष निश्चित आहेत की आयुर्वेद हा मोठ्या प्रमाणावरती आजार पुढे जाणे किंवा आजाराची अवस्था पुढे जाणे याकरता प्रतिबंधात्मक स्वरूपाचं शास्त्र म्हणून नुसतं भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला देखील उपकारक ठरू शकेल. आपला आपल्या देशाचा इतर देशांवरती असणारं अवलंबित्व कमी करण्याकरता आयुर्वेदाचा निश्चित चांगला उपयोग होऊ शकतो. ही जी काही आपण फायनान्शियल टॉक्सिसिटीचा विचार करतोय याच्यामध्ये आधी ज्या काही चिकित्सा दिल्या गेलेल्या आहेत त्या चिकित्सांमुळे रुग्णांवरती जे दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम हाच आजार दूरगामी स्वरूपाचा किंवा नवीन आजार त्या रुग्णांना होण्यामध्ये परिवर्तित होताना दिसतात आणि यामुळे रुग्णाचा या आजारावरचा आर्थिक बोजा हा वाढतच जातो. काही वेळेला स्टेरॉइड आज आधुनिक शास्त्रामध्ये याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला गेलाय जेव्हा की स्टेरॉइड हे एकच औषध खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देताना दिसलंय. असंख्य लोकांचे प्राण या औषधाने स्टेरॉइड या औषधाने वाचवलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याची अवस्था काय कोणत्या अवस्थेत तो वापरायला पाहिजे कोणत्या अवस्थेत तो वापरायला नको याचं तारतम्य जर बाळगलं नाही तर या स्टेरॉइड इंड्युस्ड मग स्टेरॉइड इंड्युस्ड हायपरग्लायसिमिया असेल स्टेरॉइड इंड्युस्ड ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन असतील आणि ती कुठलीही असू शकतात जगामधली आणि त्यामुळे या रुग्णांना नुसत्याच दुसऱ्या आजारांना ते बळी पडत नाहीत तर त्या आजारावरचा खर्च हा दिवसेंदिवस वाढतो आणि हीच काय ती फायनान्शियल टॉक्सिसिटी आहे. ही कमी करण्याकरता सुद्धा आयुर्वेदाचा वापर होऊ शकतो. रसाई आयुर्वेद क्लिनिकमध्ये याकरता जे दैनंदिन कोरोना करता उपक्रम राबवले जातात त्यामध्ये रुग्णांची चिकित्सा हा एक सगळ्यात मोठा भाग आहे. प्रोफायलॅक्सिस हा दुसरा एक महत्वाचा भाग आहे. अनेक रुग्ण मला आठवतात एक रुग्ण मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते व्हेंटिलेटरवरती होते सगळी औषधं देऊन झाली होती रिस्पॉन्स येत नव्हता आणि रुग्ण दिवसेंदिवस डिटिओरेट होत होता. अशा वेळेला तिथल्याच तज्ज्ञांच्या सहकार्याने आणि परवानगीने आणि रुग्णाचे नातेवाईक आम्हाला अप्रोच झाले होते. त्याच्यानंतर आयुर्वेदीय चिकित्सा सुरू केली. हळूहळू 3-4 दिवसांनंतर रुग्णाच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. जो रुग्ण ऑलरेडी 25-27 दिवस व्हेंटिलेटरवरती होते त्यांची ऑक्सिजन एक्सटर्नल ऑक्सिजन सप्लायची डिपेंडेबिलिटी कमी होत गेली आणि सुमारे 66 दिवसांनंतर ही व्यक्ती व्हेंटिलेटरवरनं बाहेर पडली. त्यांना पूर्ण डिस्चार्ज मिळाला आणि अगदी नॉर्मल आयुष्य जगायला लागली. अशा अवस्थांमध्ये आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो की नाही हे उघड्या डोळ्यांनी उघड्या मनाने आयुर्वेदाकडे बघण्याची गरज आहे. अजून मला एक केस आठवते पुण्यामधलं मोठं नाव आहे त्यांना कॅन्सर झाला आणि दुर्दैवाने कॅन्सरशी झुंज देतानाच कोरोना झाला. किमोथेरपी चालू आहे इम्युनिटी अतिशय कमी असते या काळामध्ये ऑलरेडी त्यांचा आजार लंग्समध्ये पोहोचलेला होता आणि अशा वेळेला कोरोना लंग्सलाच अफेक्ट करणारा मोठा आजार आहे. व्याधी प्रतिकार शक्ती कशी मॅनेज करायची आयुर्वेदीय औषधं सुरू केल्यानंतर हा रुग्ण फक्त घरी इतर कोणत्याही चिकित्सेशिवाय 100% बरे झाले. त्यांना ऑक्सिजनची गरज पडली नाही इतर कोणत्याही चिकित्सेची गरज पडली नाही. तर जे ऑलरेडी इम्युनो कॉम्प्रोमाइज आहेत असे HIV रुग्ण त्यांची तर इम्युनिटी खूपच तळाला गेलेली असते. अशा रुग्णांना ज्यांचा HRCT स्कोर मॉडरेट लेवलला पोहोचलेला आहे त्यांना सुद्धा या चिकित्सेने ऑक्सिजनची गरज पडली नाही हॉस्पिटलायझेशनची गरज पडली नाही सिव्हिरिटी डिसीजची झाली नाही आणि घरच्या घरी ही मंडळी आयुर्वेदीय चिकित्सेने मॅनेज झाली. अशी असंख्य उदाहरणं आहे. सांगण्याचा मुद्दा इथे एक महत्वाचा असा आहे की हे आपलंच शास्त्र आहे आणि या शास्त्राकडे अतिशय ओपन माइंडेड पद्धतीने सर्व शास्त्रज्ञांनी सर्व चिकित्सकांनी समाजाचं भलं पाहणाऱ्यांनी या शास्त्राकडे अतिशय ओपनली बघण्याची आणि समाजाला याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे बघण्याची ही गरज आहे.
तर श्रोते हो, वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रात वैद्य योगेश बेंडाळे यांनी कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा काही अंश आपण ऐकलात. या भाषणाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल पुढच्या आठवड्यात. तर पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे.